विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत। पुणे आणि परिसरात आज दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाची जोरदार सरी पडल्या। या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला असून अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे। पुढील आठवड्यातही असाच हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित भव्य योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी आज उत्स्फूर्त सहभाग घेतला। महापौर मंजुषा नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला, तसंच योगाभ्यासातून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला। मुख्य योग प्रशिक्षक मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली 60 योग प्रशिक्षकांनी या सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं। योग ही भारत देशानं जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी योगाभ्यासाचं महत्व समजून प्रत्येक नागरिकानं दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे यांनी केलं आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद पुणे इथं आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात ते बोलत होते। शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य संवर्धनासाठी योगाभ्यास करणं गरजेचं असून नियमित योगाभ्यास केल्यानं तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता वाढण्यास तसंच आजारांपासून रक्षण होण्यासाठी मदत होते असंही डॉ हंकारे म्हणाले। योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा यावेळी केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या अंतर्गत कक्षामध्ये आयोजित या सत्रामध्ये मान्यवर तसंच विद्यापीठ विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। कार्यक्रमादरम्यान डॉ विश्वनाथ पिसे यांनी एमए योगा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या मदतीनं उपस्थितांकडून विविध योगासनं आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं करून घेतली। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी सहभाग घेतला। प्रशालेचे माजी विद्यार्थी योग प्रशिक्षक सिद्धार्थ बाबर यांनी विद्यार्थी तसंच उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिक करून घेतली। कोलकाता इथं झालेल्या मुख्य योग दिनाच्या कार्यक्रमातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं सजीव प्रसारण या कार्यक्रमात करण्यात आलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही आज योग दिन उत्साहात साजरा झाला। एल निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मृद आणि जलसंधारण कामांची प्रत्यक्ष पाहणी विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी आज केली। मृद आणि जलसंधारणाची कामं गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं मृद आणि जलसंधारण उपचारांची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं असून जिल्ह्यातील भूजल पातळी वाढीकरता महत्वपूर्ण असलेली ही कामं दर्जेदार पद्धतीनं आणि गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश पापळकर यांनी यावेळी दिले। सांस्कृतिक आदानप्रदानाची 30 वर्ष आणि मैत्री वृक्षाची 20 वर्ष असा सोहळा नुकताच कास जर्मनी इथं पार पडला। त्यासाठी पुण्यातील जर्मन भाषा अभ्यासक आणि प्रशिक्षक प्राध्यापिका डॉ सविता केळकर, अंतरा मोडक आणि तुषार वरद हजर होते। अल्बर्ट आइन्स्टाईन ग्युमानाझिन या शाळेबरोबर हे सांस्कृतिक आदानप्रदान सुरू असून विद्यार्थी तसंच पालक आदानप्रदान होत आहे। इंडिया युरोप बिझनेस डेस्क या संस्थेनं त्यांचा फ्रँकफर्ट इथं याबद्दल गौरव केला। हा होता आजचा पुणे वृत्तांत। उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये। नमस्कार।